हरि ओम। मनाचा श्लोक 201। कदा ओळखे माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना। बहुता दिसा आपुली भेट झाली, विदेहीपणे सर्व काया निमाली। साधक आणि परमात्मा यांची जेव्हा भेट होते तेव्हा साधकांनी साधकाची स्थिती काय होते याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे। द्वैताची जवनिका फिटली। आम्ही देव म्हणून एक आहे आणि भक्त म्हणून एक आहे असा जो पडदा होता तर तो ती जवनिका म्हणजे पडदा तो फिटून गेला आणि दोघं एकमेकांच्यात मिळून गेले। जवळिकीची सरोवरे उचंबळती परस्परे, माऊलींनी वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये। तसंही जवळिकेची निकटतेची सरोवरं त्यांच्या लाटा एकमेकांच्यामध्ये मिसळून गेल्या आणि त्यामुळे हा हे सरोवर कोणतं आणि ते सरोवर कोणतं असं काहीच आता ओळखायला येत नाही। गंगा कोणती आणि यमुना कोणती काहीच करत कळत नाही, संगम होऊन गेला आता। मनी मानसी द्वैत काही वसेना, आता द्वैत उरलेलंच नाही। बहुता दिसा आपुली भेटी झाली, म्हणजे समर्थ ज्यावेळी साधना करत होते त्यावेळी प्रभूंची भेट झालेली होती। प्रभू रामचंद्रांची हिमालयात जेव्हा समर्थ फिरत होते ना तेव्हा प्रभू रामचंद्र त्यांचं एकदा असं खूप वाटलं की नाही देव भेटत आहे तर आपण स्वतःचे प्राण देऊन टाकावेत म्हणून निघालेले होते आत्मार्पण करायला। त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी जवळ घेतलं आणि म्हणाले नाही बाबा, अजून तुला खूप मोठं काम करायचं आहे, आताच कसा देहत्याग करशील तू, असं मोठ्या प्रेमाने प्रभूंनी समजावलं। त्यानंतर मग यात्रा झाली, देशभ्रमण झालं, सर्व लोकांचं प्रबोधन झालं आणि आता समर्थ अशा टप्प्यात आहेत की त्यावेळी जे गोड सगुण दर्शन झालेलं होतं ते पुन्हा एकदा त्यांना झालं। ज्ञानोत्तर भक्ती आहे, संपूर्ण आत्मज्ञान झालेलं आहे। अशा स्थितीमध्ये सगुण ईश्वराची जेव्हा भक्ताशी भेट होते तेव्हाचं हे वर्णन आहे। बहुता दिसा आपुली भेट झाली, एकीकडे अखंडित भेटी रघुराज योग, एक क्षण असा नाही की देवाची भेट नाही पण तो निर्गुण देव आहे। हा जो सगुण राम आहे त्याची पण ते पण मधून मधून समर्थांना भेटायला यायचे आणि त्यांच्याशी बोलायचे। तसं सगुण परमात्म्याची 12व्या अध्यायामध्ये वर्णन आहे, स्वामी स्वरूपानंदांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे, प्रेम भरे तुझं मिठी मारता, त्वचा होतसे शांत, अखंड चित्ती असा भोगिती देव भक्त एकांत। म्हणजे देवाच्या भेटीने फक्त मन पुलकित होतं असं नाही तर शरीर सुद्धा तन सुद्धा पुलकित होतं, सर्व काही पुलकित आनंदमय असं होतं। स्वामी माधवनाथ काही काही वेळा वर्णन करायचे की राम आणि भरताची भेट कशी झाली असेल, केवढी आर्तता आणि केवढं प्रेम आणि त्या भावाभावांच्या स्नेहबंधनात, आणि कोणता राम आणि कोणता भरत काही सांगताच येत नाही आणि ते दिसायलाही एकमेकांसारखे होते म्हणतात। म्हणजे तर असे एकरूप होऊन गेलेला भरत रामाशी, मीरा कृष्णाशी, अशी ही एकरूपता। आग्र्याच्या सुटकेनंतर शिवाजी महाराज जेव्हा परत आले तेव्हा जिजा माऊलींनी त्यांना पोटाशी धरलं असेल ते मिलन जसं असेल तसं हे मिलन। आपल्याला परिचयाचं त्या त्यात परिचयाचं अत्यंत गाढ प्रेमाचं उदाहरण। तर असं देवभक्तांमधलं गाढ प्रेम त्याच्यात ते असे काही एकरूप होऊन जातात की कोण आहे कुठे आहे कसं आहे काही पत्ता लागत नाही, स्थल कालाचं त्याच्यात भान नाही। बहुता दिसा आपुली भेट झाली विदेहीपणे। माणसा माणसांच्या भेटीत देहभावना शिल्लक असते कारण आई प्रेमाने जवळ घेते आणि म्हणते बेटा किती रोड झालास रे। आई जो मुलगा आईपासून दूर राहतो त्याच्या पाठीवरून आई हात फिरवते म्हणते बेटा किती रोड झालास रे। देहबुद्धी आहे, चांगली आहे पण देहबुद्धी आहे। पण इथे विदेहीपणे सर्व काया निमाली, देहबुद्धीशिवायच देह पुलकित झाला। खूप समजायला उंच स्थिती आहे पण निदान शब्दांनी तरी आपण समजून घ्यायला काय हरकत आहे. हरिओम तत्सत.